विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनानं मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया 1 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय असल्याचं सांगत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय उद्योग, व्यवसाय, आयटी क्षेत्र, पर्यटन तसंच कृषी निर्यातीसाठी निर्णायक ठरण्याबरोबरच वाढत्या प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेला मोठी चालना मिळणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून या प्रकल्पाला गती देण्यासाठी भूसंपादन तसंच अनुषांगिक बाबींसाठी 6,000 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जफेडीसाठी एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी राहणार असून त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्जफेडीची जबाबदारी देण्यात येणार आहे. या कर्जाला शासन मान्यता आणि हमी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळा येथील 1,000 एकर जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे इंदापूर, बारामती तसंच जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळणार असून रोजगाराच्या संधी, स्थानिक उद्योजकतेला चालना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवं बळ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दूरध्वनीवरून तब्येतीची विचारपूस केली. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या आरोग्याबाबत चौकशी केली. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजित लोढा यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे. पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 2007 वेतन सुधारण्याचा प्रश्न तसंच कोविड पश्चात काळात वाढत असलेल्या एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंट या गंभीर आरोग्य समस्येवर राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण आणि मनोबलावर विपरीत परिणाम होत असल्याचं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. आपण भारत विकसित होण्यासाठी 2047 पर्यंत का थांबायचं, त्याआधीच देश विकसित व्हायला हवा, यासाठी नव्या पिढीनं पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं आवाहन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयीन स्तरावरील विविध पुरस्कार देण्यात आले. म्हाडा पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे येत्या मार्चमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 3,000 परवडणाऱ्या सदनिकांची सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. आज पुण्यात 4,186 सदनिकांसाठी संगणकीय सोडत आढळराव पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. म्हाडाचा पारदर्शक कारभार आणि दर्जेदार बांधकामामुळे जनतेचा विश्वास वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी 2,15,965 अर्ज प्राप्त झाले होते. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करण्याची संधी म्हणजे समाजाच्या प्रबोधनाचा प्रभावी मार्ग असल्याचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी केलं आहे. पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार आणि सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात ते आज बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आलं. पद्मश्री परमपूज्य आचार्य डॉ चंदनाजी महाराज यांना सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड 2026 तर माजी सरन्यायाधीश उदय लळित यांना सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुण्यातील मा स गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गणेश सभागृहात आज सप्तशक्ती संगम महिला संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्याभारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षण विवेकच्या मासिकाच्या संपादक प्राजक्ता वैद्य यांनी उपस्थित महिला पालक आणि विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन केलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 33 तर किमान तापमान 15.0° सेल्सिअस नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटूयात ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत नमस्कार.
¡Gracias!